नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज छत्तीसगडाक भेट दितले आनी राज्याच्या स्थापनेच्या 25व्या वर्साच्या उत्सवांत वांटो घेतले. काल गोंयांत फिडे बुद्धीबळ वस्तादपण सर्तीचें उक्तावण जालें. आयज मलेशियाच्या क्वालालंपुरांत जावपी 12व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या ADMM+ बसकेंत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग वांटो घेतले. बॅडमिंटनांत काल हायलो ओपन सुपर 500 सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तीत भारताची उन्नती हुडान धडक मारली. आतां पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज छत्तीसगडाक भेट दितले आनी राज्याच्या स्थापनेच्या 25व्या वर्साच्या उत्सवांत वांटो घेतले. मोदी आपल्या भेटीवेळार 14,260 कोटी रुपया परस चड मोलाच्या उदरगत प्रकल्पांची माळ सुरू करतले आनी जायत्या कार्यावळींनी वांटो घेतले. दिल की बात उपक्रमाचो एक भाग म्हूण श्री सत्यसाई संजीवनी हॉस्पिटल अटल नगर नवा रायपूर हांगा जीवनदान कार्यावळी खाला जन्मजात काळजाच्या दुयेंसांचेर यशस्वी उपचार घेतिल्ल्या सुमार 2,500 भुरग्याकडे संवाद साधून प्रधानमंत्री आपली भेट सुरू करतले. उपरांत नवा रायपूर अटल नगरातल्या छत्तीसगड विधानसभेचे नवे इमारतीत भारतरत्न आदले प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयींच्या पुतळ्याचे अनावरण करतले. उपरांत प्रधानमंत्री मोदी छत्तीसगड स्थापनेच्या रुपया महोत्सवात वांटो घेतले. थंय रस्ते, उद्देग, भलायकी आनी उर्जा ह्या सारख्या मुखेल क्षेत्रातल्या 14,260 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत आनी परिवर्तनकारी प्रकल्पांचे उक्तावण आनी बुन्याद घालतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नागरिकांक एकजूट जावन विकसीत भारताचे सपन साकार करपाक राष्ट्राच्या प्रगती खातीर स्वताक समर्पित करपाचे आवाहन केले. सरदार वल्लभभाई पटेलांच्या 150व्या जयंती निमतान एकता नगर हांगा राष्ट्रीय एकता दिन सुवाळ्या निमतान आयोजित विशाल सभेत उलयतना तांणी म्हळें की 2014 पासून सरकारान नक्षलवाद आनी माओवादी दहशतवादाक निर्णायक आनी शक्तीशाली धपको दिला. 2014 आदी देशभरात सुमार 100 जिल्हे माओवादी कारवायांनी प्रभावित आशिल्ले, पूण आज ही संख्या फक्त 11 मेरेन कमी झाल्या.
आज मैं सरदार पटेल के सानिध्य में एकता नगर की इस धरती से पूरे देश को भरोसा दिलाता हूँ, जब तक देश नक्सलवाद माओवाद उस आतंक से पूरी तरह मुक्त नहीं हो जाता, हम रुकने वाले नहीं है, चैन से बैठने वाले नहीं है.
तांणी कोट्यावधी लोकांनी घेतिल्ल्या एकतेच्या सोबुतांत देशव्यापी सहभाग अधोरेखित केलो आनी राष्ट्रीय एकता मजबूत करपाच्या सामुहीक संकल्पाची पुष्टी केली. प्रत्येक नागरिकान राष्ट्राच्या रचनेक कमकुवत करपी खंयच्याच विचाराक वा कृतीक न्हयकारचे हाचेर तांणी भर दिला आनी ती काळाची गरज आशिल्ल्याचे सांगले.
आज करोडो लोगोने एकता की शपथ ली है, हमने संकल्प लिया है कि हम ऐसे कार्यों को बढ़ावा देंगे जो देश की एकता को मजबूती दें. यहाँ एकता नगर में ही एकता मॉल, एकता गार्डन एकता के सूत्र को सशक्त करते दिखते हैं.
फिडे बुद्धिबळ वस्तादपण सर्त 23 वर्षांनी भारतात परत झाल्या. या प्रतिष्ठीत स्पर्धेचे काल गोयात ताळगाव हांगा डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोर स्टेडियमात उक्तावण झाले. 31 ऑक्टोबर ते 27 नोव्हेंबर मजगती जावपी या विश्वचषकात 82 देशातले 206 खेळगडे 2.2 दशलक्ष डॉलर्सच्या बक्षिसा खातीर स्पर्धा करतात. कुकेश डी, प्रज्ञानंद आर, वेस्ली सो आनी अनिश गिरी ह्या सारख्या दिग्गज खेळाडू भाग घेतात, जका लागून गोंय मुखावेल्या 4 सप्तका खातीर बुद्धीबळाची जागतीक राजधानी जाला. बुद्धीबळ विश्वचषक भारतात परतला जंय चतुरंग खेळाचो जल्म झाला असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. तांणी गोंयचे वर्णन एक योग्य सुवात म्हूण केले, ज्याचे शांत आकर्षण बुद्धीबळाच्या शांत तीव्रतेचे प्रतिबिंब आसा अशा या कार्यक्रमात आपल्या संदेशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळें. ही स्पर्धा प्रमुख आंतरराष्ट्रीय खेळा स्पर्धांचे यजमान म्हूण भारताची वाढटी भूमिका अधोरेखित करता आनी आशा व्यक्त करता की हाका लागून तरणाट्यांक हो खेळ स्विकारपाक प्रेरणा मेळटली अशें तांणी म्हळें. केंद्रीय खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया हांणी भारताचे जागतिक बुद्धीबळ शक्तीत रुपांतर झाल्याचे कौतुक केले. 2002 निमाण्या वेळार या स्पर्धेचे आयोजन केल्ल्या पासून देशांत ग्रँडमास्टर्सांची संख्या 10 वयल्यान 88 मेरेन वाडयल्या अशें नमूद केले. ही स्पर्धा गोयचे एक चैतन्यशील खेळा केंद्र म्हण उदेले आनी भारता खातीर अभिमानास्पद क्षण म्हण प्रतिबिंबीत करता अशें गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्रा वयल्यान आयकतात.
बाईस सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर शैम्पू साबुन टूथपेस्ट हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स ज्यादा बचत नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावल्यो खबरो. आयज मलेशियाच्या क्वालालंपुरात जावपी 12व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या एडीएमएम प्लस बसकेंत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग वांटो घेतले. एडीएमएम प्लसच्या 15 वर्सांचे प्रतिबिंब आनी फुडें वचपाचो मार्ग आंखप ह्या विशयाचेर ते उलयतले. एडीएमएम ही संघटना असोसिएशन ऑफ साउथ इस्ट आशियाई नेशन्स आसियान हे संस्थे खाला सगळ्यांत उंचेली संरक्षण सल्लागार आनी सहकारी संस्था म्हूण काम करता. काल दुसरे आसियान भारताचे अनौपचारीक संरक्षण मंत्र्यांचे बसकेंत संरक्षण मंत्र्यांनी वांटो घेतिल्लो. ह्यावेळार उलयतना सिंग हांणी आयच्या अनिश्चित संवसारांत जंय जायते पोरण्यो श्रद्धा आनी अपेक्षा बदलत आसात थंय आसियान भारत संबंद स्थिरतायेचो एक घटमूट खांब अशें म्हणलें. पारंपारीक सर्त आतंकवाद आनी प्रॉक्सी झुजां तशेंच चुकीच्या म्हायतीच्यो मोहीम ह्यो आयज व्हड धोको निर्माण करतात अशें लश्कर मुखेली जनरल उपेंद्र द्विवेदी हांणी म्हळां. झूज वाडट्या प्रमाणांत गतीशील आनी संपर्क विर्यत जावपाक लागला अशें नवी दिल्लींत राष्ट्रीय सुरक्षे खातीर तरणाट्यांक सशक्त करपाक आयोजीत केल्ल्या कार्यावळींत उलयतना तांणी म्हळें. बहुक्षेत्रीय आव्हानांच्या ह्या काळांत राष्ट्रीय सुरक्षा आनी राष्ट्र निर्माण अविभाज्य आसा हाचेर तांणी भर दिलो. संवसारीक पावण्यार जोडिल्लो आनी सामाजीक दृश्ट्या जागृत आशिल्लो जेन झी ह्या नवीन झूज क्षेत्राच्या मुळाक आसा अशें तांणी म्हणलें. भारतीय हवामान खात्यान आयज अंदमान आनी निकोबार जुवे अरुणाचल प्रदेश आसाम मेघालय आनी बिहारांत व्हडा प्रमाणांत पावस पडपाचो अदमास काडला. तशेंच गुजरात उपहिमालयन अस्तंत बंगाल सिक्कीम आनी अस्तंत मध्य प्रदेशांतूय घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. हवामान खात्यान गंगेटीक अस्तंत बंगाल आनी ओडिशांत वीज आनी वादळी वारें येतले असो अदमास काडला. मजगतीं आयज उत्तर कोकण दर्यादेग उदेंत मध्य ईशान्य अरबी दर्याचे कांय वाठारांनी आनी अंदमान दर्याचेर वादळी हवामानाची परिस्थिती येवपाची शक्यताय आसा. बॅडमिंटनांत काल जर्मनींत जाल्ल्या हायलो ओपन सुपर 500 सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तींत भारताची उन्नती हुडान धडक मारली. क्वॉर्टर फायनलींत उन्नतीन चिनी तायपेयच्या 4थ्या क्रमांकाच्या लीन झियांगाक 22-20, 21-13 अशा सेटांनी हारयले. आतां तिका फायनलींत सुवात मेळोवपा खातीर इंडोनेशियाची पयल्या क्रमांकाची कुसुमा वर्दानी हांचे आड खेळचे पडटले. दादल्यांच्या एकोडी सर्तींत भारताचे आव्हान लक्ष सेन आयुष शेट्टी आनी किरण जॉर्ज हे आपआपले क्वॉर्टर फायनलींत हारले उपरांत सोंपले. आतां खबरो सोंपोवचे पयलीं परत एक फावट कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज छत्तीसगडाक भेट दितले आनी राज्याच्या स्थापनेच्या 25व्या वर्साचे उत्सवांत वांटो घेतले. काल गोंयांत फिडे बुद्धीबळ वस्तादपण सर्तीचें उक्तावण जालें. आयज मलेशियाच्या क्वालालंपुरांत जावपी 12व्या आसियान संरक्षण मंत्र्यांच्या एडीएमएम प्लस बसकेंत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग वांटो घेतले. बॅडमिंटनांत काल हायलो ओपन सुपर 500 सर्तीच्या बायलांच्या एकोडी सर्तींत भारताची उन्नती हुडान धडक मारली. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजेच्या 6:30 वरांचेर. नमस्कार.